कोई भी रिश्ता तोड़ना बहुत आसान होता है, लेकिन जोड़ना बहुत मुश्किल, हम अक्सर सुनते हैं। तो जब भी ऐसा लगे कि कोई रिश्ता टूट रहा है, तो हमने उसे कितनी मेहनत से जोड़ा था ये याद कर लीजिए, शायद आप वो रिश्ता टूटने से बचा सकते हैं। आकांक्ष शो में आपके साथ ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। आणि सेलेब कट्ट्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं, आज एक असा अभिनेता येणार आहे जो म्हणजे टीव्ही सिरियलचं शूट करतोय, एक्साइटेड सुद्धा आहे, पण कुठेतरी प्रत्येक कलाकाराच्या मनात भीती सुद्धा आहे की विथ प्रिकॉशन्स ते सगळे कामं करतायत, पण जशी आपल्याला भीती वाटते ना तशी त्यांना सुद्धा भीती वाटते, पण आपल्या मनोरंजनासाठी ते खूप काळजीपूर्वक काम करतायत आणि आपल्यासाठी टीव्ही शोज घेऊन आलेले आहे। सो मी बोलते आहे आई कुठे काय करते या सिरियलमध्ये आपण ज्याला रोज पाहतो अशा अभिषेक देशमुख विषयी। हॅलो अभिषेक,
हाय,
कसं आहे?
मस्त मजेत।
मला आता खरं तर ते माहिती आहे तू मजेत असणार आहे, बिकॉज शूटिंग फायनली स्टार्ट झालेलं आहे।
सो
खरं तर मला हे पण विचारायचं आहे की जेवढं म्हणजे एक्साइटेड तुम्ही आहात शूट करण्यासाठी, तेवढेच प्रिकॉशन सुद्धा आय एम शुअर घेतले जात असतील, तर कसं वातावरण आहे आता सेटवर?
ओके, नाही सेटवर आता पूर्वीसारखं वातावरण नक्कीच नाहीये, सगळेजण खूप काळजीपूर्वक शूट करतायत आणि आम्ही रेग्युलरली मास्क वापरतोय, डिस्टन्सिंग पाळतोय, फक्त कॅमेरा जवळ जाताना आम्ही मास्क काढतो आणि एकमेकांपासून अदरवाईज नेहमी म्हणजे आता सततच लांब बसतो। जे पूर्वी होतं, जे पूर्वी आम्ही एकत्र बसायचो, गप्पा मारायचो, जेवायचो, तेवढं आता एक ग्रुपमध्ये असं कुठली ऍक्टिव्हिटी होत नाही। खूपच स्वतःची काळजी स्वतः घ्यायला लागते, आमच्या डिशेस सुद्धा वेगवेगळ्या प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल आहेत, जेवण सुद्धा आम्ही आमच्या आमच्या रूममध्येच करतो आणि काम असेल तेव्हाच आम्ही सेट आहे तिकडे, सेट म्हणजे जिकडे सीन सुरू असतो त्याच ठिकाणी जातो। सो पूर्वीसारखं नक्कीच नाहीये, काळजी घेऊन करायला लागते खूपच सगळं, पण एक पॉझिटिव्हिटी मेंटेन ठेवायचा मी तरी प्रयत्न करतो दरवेळेला।
सेलेब कट्ट्यावर अभिषेक बरोबर आपल्या गप्पा ज्या आहेत ना ते अशाच कंटिन्यू राहणार आहेत, बट आफ्टर सम सुपर हिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।